अरे पोसते हो दीवा कीते रे कीत लो पियता है रे
पियता है मुझे आए दीप संजय तो भरपूर भी उपाय विवा संजय
Viva San Juan, viva San Juan, por un mane dulbona kedru tawon yeri kasu urak yeri todi tora ulya neta sanja puro yeri kedru tawon yeri kasu urak yeri todi tora ulya neta sanja puro yeri viva viva sanja viva viva sanja puro median sanja koria tu
मोगाळ आयकुप्या न्हू तुमकां ह्या आमच्या कार्यावळीर सुसेगाद दनपाराक तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. सगळ्यांक आयकतल्यांक आमी देव बरें करूं म्हणटा. आमकां कळोन आयलां की पयस पयसान बसून लोक आयकता. म्हाका मॅसेज आयले की इंग्लंडान कोण आयकता, गोंयांतान कोण आयकता, आमची मायानी बोमायतान आयकता, सिरेलूय गोंयांतान आयकता. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. आमकां मॅसेज धाडल्या तुमी लायव्ह आयकता म्हणून. आयज आमी आमच्या स्टुडिओन एक बरो कार्यक्रम हाडला. आमी सांजांव फेस्ताचे वयर उलयतल्या. आमच्या गांवांत गांवांनी आमी सांजांव केहे मनयता. तर आयज आमच्या स्टुडिओन म्हज्या बरोबर सदांक होस्ट करपी बाब पॉल आहा, आनी ताज्या बरोबर आमच्या बरोबर आहा बाय कामन आनी सिल्वेस्टर. तर आनी ऑन द कन्सोल बाब बॅप्टिस्ट लोबो.
हॅलो, हाव आर यू?
थँक्यू.
बरं दिसलं बॅप्टिस्ट. फर्स्ट टाइम आमच्या बरोबर कोंकणी प्रोग्राम तो जाणा सांजा म्हणलं तो कित्याक कोपाचे कितें हाडला.
कोपाचे हाडला आणि मुझे फेस्त घेतले. जॉन जॉन द बॅप्टिस्ट.
आम्ही फुडे वेळच्या पहिले आम्ही एक बाब पॉल तू आमकां सांगशी तू कोंगोटचो तुमच्या गांवान. तर
होय, हांव कोंगोटचो आणि सांजा फेस्त हिंगा बरें जाता चड करून. म्हाका चड उगडास ना कित्याक आमचो तो टायम एक्च्युली स्कॉलाचो. आम्ही सदांच स्कॉलाक बोमाय आसताले. पूण एका वर्स आल्लो पूण तेजी माहिती आनी मागीर फुडें आमी उलोवया. आमचो सिल्वेस्टर बाबा आसा. सिल्वेस्टर तूं कितें सांगूंक सोदता आमकां?
होय, हांव सिल्वेस्टर डिसोजा. हांव जावन आसा सांकडेचो. आनी आमचो सांकडे एक धाकटुशी विलेज आहा ओजरे. आनी ओजरे हे फेस्त म्हणजे एकदम खोडेगांड वता.
बाय कामन तू आमकां सांगशी कितें तुमच्या गांवान घेवन जाता तें.
हांव शराव गोंयांतान वाडो हा पांडवाडो. पूण लायक पॉल सेड हांव चड हांव केन्नाच पावंक ना सांजावच्या फेस्ताक गोंया. कित्याक वय स्कॉल आनी यु नो कॉलेज एन इट वॉज नॉट हॉलिडे टायम. सो इट वॉज युजली सेंट जॉन द बॅप्टिस्ट फीस इज ड्युरींग द 24th एन्ड वी आर ऑलवेज
स्कॉलाचो तेंप.
दिवाळ तर सुबेसू जाता आसतले.
आवय दिवाळे आमच्या गांवांत तर सारखें गाजोवन सांजावचें फेस्त जाता. थिंगा तर एकदम आमी कितें म्हणटा तें जावयचें फेस्त म्हणून मनयता. आनी आमचो जुंवो आहा दिवार. ते दिवारच्या जुंवेर तीन गांव आहा. सामातियास पियादाद सायबिणीचो आनी नारवा. तर आमच्या मालाच्या गांवान जावयचें फेस्त म्हणून मनयता. दिवारच्या गांवान हांवें आयकलां सुनेचें फेस्त म्हणून आयकता. तर आतां हें कित्याक केहें कितें तें मागीर आमी फुडें ती भासाभास करया. आनी एक आयज व्हडली वस्त म्हणल्यार आमच्या ऑकलँडान सगळ्याकीन धाकटो दीस आयज. सो टुडे इज द विंटर सॉलिस्ट इन इन ऑकलँड. सो बॅप्टिस्ट हे हाव वी जस्ट गेटिंग 8 आवर्स ऑफ डे लाईट.
येस येस येस.
बट आज न्हिदपाचे आमी.
लुक ॲट द ब्रायटर साईड.
येस,
इट इज गोइंग टू बी ब्रायटर अँड ब्रायटर अँड ब्रायटर
ऑन द ब्रायटर साईड फॉर द नेक्स्ट टू डेज. फाल्या दोन सेकंड
येस.
परवा 5 सेकंड वत मेवतले आनी मागीर एरवां जाल्यार आनी वत म्हणल्यार डे लायट पुरो. उजवाड आमकां आयज फकत 8 वरां. 16 वरां आयज कावक तर म्हाका दिसता 9 वरांची झेम काडया आमी.
सिरील बाबा आनी एन बाब बोमाय आनी गोंय रावन बरें वत खाता.
अरे बाबा 48 degrees इन दिल्ली.
गरमी मात्र पॉल आणि फुडे किती भावी.
अबे फ्रान्सिस आम्ही सांजाव सांजाव म्हणतात. सांजावचे बॅकग्राऊंड किती रे? सांजाव कोण रे? पण
आता सांजाव सेंट जॉन द बॅप्टिस्ट वॉज वॉट कझन ऑफ जीजस, राईट? सो रिश्तेदार सोयरो जेजूचो. अँड In the Bible, of course, we know that he was born 6 months before
Christmas.
Jesus. Yeah, Christmas.
And so, tum logon to aaj san or Monday san so many Christmas ak.
Oi, awe. Aaj
Christmas ak bolu dam
ka. Exactly.
Ata comments satele anga soglo midwinter Christmas parties comments satele sarke. But on a serious note, in based on amche dharma parmone, to amche ego jeni to amka sangtas ki sanjaon cha fest old ki da Jesu ya cha pole so mine pole amka toyar kurun kaello sanjaon bati आणि ताणी तर एक बरी खबर खुशीची खबर म्हणल्यार आमकां खूब भाशेन आमी हे फेस्त आमी मनयता बट वील वील एक्सप्लेन लेटर ऑन ऑल्सो की ते कित्याक ते कोत्ता आनी हे ते सगळे सो ती आमी फुडें ती भासाभास करुया
कांतार
ओके
सगळे साजावचे कांतार
Viva
तर मोगाड आयकुपी आनी तुमकां एक परत आमी येवकार या आमच्या सुशेगाद दनपार कार्यावळीर. तर आतां आमी ह्या सेगमेंटान भासाभास करया की आमी दर आमच्या गांवांनी कितें आमी मनयतात. तर बाब सिल्वेस्टर तुवें आमकां पयलें सांगलां तूं गांवचो हिचोर सांकडेचो ओके
ती जावन आसा आमची एक धाकटुली विलेज ओजरी.
तर सांकडे तुमी कितें करता आनी कितें मनयता तें आमकां सांगचें. कित्याक सांकडे म्हळ्यार आमकां बरें पयस पडटालें तें. आमी चडसो लोक थंय इतले पयस पावना सांकडे म्हळ्यार. तर मातशें सांग आमकां कितें सांकडे कितें मनयता तें.
हें सारकें सांकडे न्हू. सांकडे सावन एक विलेज आसा ओजरी म्हणून.
आनी कितले पयस तो ते
एक 15 मिनटांचेर
सांकली पडटा खंयसर एक्चुली एक्झॅक्टली
हो राणे जाणा मरे प्रताप सिंग राणे तेजो गांव सतारी.
तर साऊथाक पडटा
सतारी
साऊथाक पडटा साऊथाक
पडटा म्हणल्यार लोकांक कळतले.
होय तर ह्या गांवांत आमचे हे फेस्त म्हणजे एकदम खडेगांड वयताले. कित्याक जाणाय म्हजे मायचो त्या दिसा बर्थडे
सेलिब्रेशन
दोन दोन कॉपां मारता.
तर सगळो लोक आमच्या घरा येताले. कित्याक
दोन कॉपां मेळतील म्हणून
फिस्ट फिस्ट. होय तेय सारखे. आनी ते आमच्या दारान एक फुरीस आहा तो जावन आसा एक 10 जाणांचो फुरीस. आनी त्या फुरसाशीन ही आमचो सांजेवन चालू जाता.
ओके.
तर सगळो लोक एकठांय जावन घुमटां मादी काशी घेवन पयलो आमचो मायचो बर्थडे सेलिब्रेट करतात. आनी मागीर सांजेवन चालू थंयसर सांग.
तर तूं म्हणटा 10 लोकांचो फुरीस म्हणल्यार कितें.
ते मांडा वयलो फुरीस म्हणटा तेका एक मांड तो.
ओके.
होय. आनी त्या मांडाक म्हणजे आख्या विलेजीचो हेड.
ओके.
आनी त्या फुरसाशीन सगळो लोक एकठांय येता. कसलेय फंक्शन जालें
गांव एकठांय जातालो. आनी म्हणजे तो मेन फुरीस कसो जालो गांवचो. सारको आमी आमच्या गांवान असले वाड्याचो फुरीस म्हणून आसता ते खबर. आनी गांवांनी कळलो आसता दिसकास बी केन्ना कोत्ताय. तर आनी मागीर तुमगेर केले फेस्त केले कोत्ताले ते.
होय. ती मागीर बर्थडे जालो म्हणटकूच मागीर सांजेवा कॉमेस जाता तेंचो. माली आनी काशी वाजोवन कांतारा म्हणून कितल्या जाणांच्यो दालियो येतात. कोण काजार जाला जावूय गोंय ओजरेन येयला ते सगळ्या जावयांच्या घरांतली दालियो येतात.
दालियो म्हणजे कितें.
दालियो म्हणजे एक व्हडली ट्रे भरून फ्रूट सान्नां गोडे सगळे बेग. आनी त्या भायर बाटली सोऱ्याचे दोन बाटल्यो सोरो आनी एक व्हडली थाली.
म्हणजे जरी तो सोरो येना जाल्यार तो दालियो पुतून धाडटात.
वय वय
गॅस सोरो जावच पयलो
ते गॅस ना दालियो घेवचे ना.
इट्स नॉट लायक न्यूझीलंड ब्रिंग अ प्लेट.
नो दीस इज कंपल्सरी. आनी कोणाचे घरान पयलो भुरगो जाला तेच्योय दालियो येतात. म्हणजे खावण पिवण एकदम खूब
खूब.
होय. आनी ते मागीर सगळे वाजोवन खावन पिवन मागीर ते कॉपेल आहा आमचे दोर्या लागीं. त्या दोर्या लागीं कॉपेलान वेतात रोजार करतात. आनी मागीर दोर्याशीन वेतात. दोर्याशीन एक व्हडलो उजो करतात आनी सगळीं घुमटां शेकायतात.
आदी घुमटां आसताली ते गार गारीचे गारीचे आसता ताका ती तापोवंक जाय. आतां आमच्या स्टुडियोन आयज तुमी आयकतले एक मॉडर्न आमी घुमट हाडला गोंयांतान ऑल द वे टू ऑकलँड घुमट आयल्ले आहा. आनी ते घुमट आतां मॉडर्न जालां मातशें ते बोकड्याच्या कातीचे. तर ताका ती तापोवपाची गरज ना. म्हणटा ते सारकें आदल्यो त्यो घुमटां आहल्यो त्यो गारीचे गार म्हणल्यार मॉनिटर लिझट ताजी कातीची घुमटां गोरी आनी ती तापोवंक जाय आसली बरी टायट जावपाक.
बरी टायट जाता आनी बरो आवाज येता.
आवाज
आनी ती मादी माद्यांचो व्हडलो आवाज जाता.
मादी म्हणजे ती लांब घुमटां.
लांब घुमटां ती घेवन वाजोवन थंयसर सगळे नाचतात. आनी तेच्या उपरांत त्या दोर्यान उडक्यो मारतात. उडक्यो मारून पोलतोडी वेतात. एक व्हडलें कुवागार आहा. म्हणजे कुवागार मिन्स एक फार्म. आनी थंयसर जायते फ्रुट्स पणस आंबे केळी खूब आहा. तर ते कोणूच कांय म्हणून त्या दिसा ते सगळे काडून कातरून घेवन पोत्तून ती उडकी मारून ते घेवन पोत्तून येतात.
तो त्या दिसा म्हणजे सांजावांच्या नावान मार जाय तितल्यो हे काड फळां वचन एक काड कोणाच्या नावान
मागीर ते सगळे फळ एक व्हडले ऑक्शन करतात आणि ते सगळे दुडू मागीर ते आमच्या कोपेलाक
वेतात ते आयडिया तर हांव ते खाल्ल्याने हांव येवपाचो ते फ्रूट सगळे चोरून काढपाक येताले बऱ्या तू हांगा एक बरी हे केलें बरी आमकां एक बरें सांगलां की सगळो लोक उडक्यो मारतालो दोर्यान तर बाय कामन तुका खबर आहा तुवें आयकलां केन्ना हिंचो तरी कित्याक गोंया खूब दर गांवांत दुसऱ्या दुसऱ्या भाशेन आसता कोणाच्या आतां आमच्या बाब सिल्वेस्टराच्या गांवांत दोर्यान उडकी मारी आनी कोणाच्या आमच्या गांवांत आमच्या दिवाडच्या गांवांत दर बांयंत उडक्यो मारता म्हणजे बांय आहा आनी कोणाच्या गांवांत आमच्यो खोण्यो म्हणून वारव्यान वारव्यान होण्यो आसता तांतून उडक्यो मारता वॉट इज अ सिंबलिजम हे उडक्यो मारप कित्याक ते
आमच्या तिचोरूय बांय आहात आनी व्हणे आहात तितूनय मारतात
सो देर इज अ रिलिजियस सिंबलिजम बिटवीन दॅट यु नो यू रिमेंबर लाईक इन द वाय द चर्च वॉट डज द चर्च हॅव टू से अबाउट
दिस व्हॉट आय हॅव हर्ड अबाउट इज अपॅरंटली वेन मेरी वेंट टू विजिट इलिझाबेथ Saint John the Baptist who was in her
womb, yeah.
in her womb he leaped
with joy
leaped with joy and that's the significance of why people leap into the water
आता हे ऐकतलं तुमकां आता हे गोमान आलं की आमचे इगोज मात आमकां सांगूंक सोदता की मारा मारा उडक्यो मारा मात सामान मारा उडक्यो बट दॅट द थीम ऑर द मिनींग बिहायंड ती उडक्यो मारपाची कितें आतां तुमकां गोमानूय आयलां कित्याक सांजांव बातीज एकदम जेजू आपणाक मेळोंक आयलो म्हणून की जेजूची माय आपणाक मेळोंक आयलो म्हणून होशेन ताणें उडकी मारली आपणाच्या मायच्या
पोटान
आनी दॅट इज द सिंबलिजम बिटवीन फॉर जंपींग इन द वेल ओर इन द वॉटर बॉडीज
तुवें दिवार सांजावर केलो बोटीरूच आसतालो
हांव तर बोटीर आसलो बट भुरग्यापणार केलो कित्याक गांवांत आमच्या तूं सांजांक उडकी मारिना जाल्यार यू डू नॉट प्रूव युअर मॅनहूड म्हणटा तो ब्रो मारूंकच जाय उडकी कित्याक तुका पिवडी आली ना बेस्ट म्हणटा ते म्हाका गुड आसा म्हाका पयल्याच वर्सा हांवें उडकी मारली म्हाका पिवंक नको आसलो तर वाजे म्हणून आसताले वाजे म्हणल्यार
ड्राय कोकोनट्स
वीच एक्च्युली ड्राय ऑन द कोकोनट तर तांदून कितें जाता तें सगळें भितरलें सगळें सुकता आनी गॅस जाता आनी ती गॅस जाता म्हणून तो आख्खो नाल हाजे भायल काती सोयत उफेता तो ते पांच स बान बोटान घालून मारप आतां तर मॉडर्न जालां ट्यूब आहा आनी कितें उगडास वासून आहा ते थर्माकोलाचे बॉक्स हाडून बांदताले व्हडले व्हडले आनी उडके मारताले बट माय फर्स्ट सांजा आय थिंक आय मायड हॅव बीन 9 years old वेन आय जम्प्ड इन द वेल अँड इट वॉज with that वाशे मागीर शिकोंकूच जाय आसलें पिवणी करपाक कित्याक हांव जुंयार रावतालो न्ही दुसरें फेरी बी मोडली व्हडें बीन गेलो पडलो जाल्यार शिकोंक जाय आसलें पिवणी करून
सो पूण तुवें केन्ना ट्राय करूं ना बोटीर सावन उडकी मारपाक सांजिवाच्या फेस्ताक
एक मारूंक जाय एक वर्स केल्लें वी वर व्हेरी लकी दॅट वॉज इट वॉज एक्च्युली फॉर मी इट वॉज आय एन्जॉयड इट when ever the ship crosses the equator there is a tradition among seafarers ki amche tarvote madhe ek yaha symbol that king neptune's blessings are there for you to cross the equator and you jump into the you have to kiss the fish and jump into the swimming pool so maka the fish kiss korun odlen ka ena fish kiss kelo sanja munan mal di bodi swimming pool an maka e umed meoli you know I got that opportunity to jump in the swimming pool on the ship for me it was sanja in the name of sanja I jumped but the symbolism on the ship was because we were crossing the equator and we had to appease king neptune by kissing the fish and jumping in the swimming pool but so that was only 1 year in my 9 years on the ship
mistake kut kita kiss korun jale
ah no kut that tradition
I don't know why the nallo mistake
hallo tak kiss keler kam ticket me one way ticket me paji gara usmak
amche goa mullare holle fest amche shole and thinga shole sentencha नदीन आयला तो एक परेड फ्लोट काडटा
वर्साच्या
वॉटर्स आयला तो आनी ते एकदम व्हडलें फेस्ट थिंग आयला शोलेकारांच्या कोण शोलेकार आहा जाल्यार म्हाका दिसता तुमी आयज सोमार दीस एकदम खोशेन नाचतेले आयला तो तेंचे फेस्ट म्हणल्यार पूण हे आमी गोंयकार सेलिब्रेट कोत्ता ते कोत्ता दिला तो पूण आनी कोण करिना काय बोमायन कितें जाता ते आमी म्हणतात गोंयच्यात उलयतात आमी गोंयकार कोत्ता म्हणून बोमाय कितें जाता तूं
बोमाय कोत्ता आसतले आनूक बाय आहा गोंय
बोमाय कोत्ता पूण चडशे इस्ट इंडियन लोक
इस्ट इंडियन करता
ते एकदम फेमस ते साजवांग एकदम बरो कोत्ता कित्याक तेंचे फेस्त म्हणजे एक व्हडलें फेस्त बिकॉज तेंचे जांवय पळय आसतात ते तेंच्या घरा पयले एक दीस पयले येतात आनी व्हडल्यो फुगड्यो मारून आनी तेका वेलकम कोत्तात आनी मागीर दुसरे दिसा ते उडक्यो मारतात तेंचे थंयसर बांयक सुबेज ना ते वणके बिणके आसता तितून उडक्यो मारतात दुसरे
आनी चड करून जाता वस्ताय सायडीन त्या मनोरिता आदी पिकनिकेक वयताले थिंगा केन्ना हांवें चितूंक ना लायक सांजावच्या दिसांनी वचपाक पयला तो आमकां कळलेले जाल्यार हांव सांजावच्या दिसांनी थिंगा पिकनीक ट्राय करपाक जाय
आनी हांवें आयकलां की तेंचे सन एन लॉंग ती न्यूरीज आनी लेत्री फीड करतात
म्हणून
जे गोंयकार सान्नां आनी सोरो दिता तो
न्यूरी आनी लेत्री दितात बट कितें जावं सोरो रिमेन्स कॉन्स्टंट एनीवेर सोरो आसूंकूच जाय
सोरो जिवाक बरो
हांवें जायतो फरक पळयला हांव आयकलां एक्चुअली म्हणजे ते सगळे भायर सोदतात कांतारा म्हणपाक गेला तो पूण ते हातीन पिडे कित्याक घेवन भायर सोदता तरी
आवाज करूंक आवाज
गांवांक सगळ्याक कोडोवन हाडपाक की हो आता नवो जांवय आहा ते एक्च्युली परेड काडटा ते जांवय हे घालता फुलांचो कोपेल घालता माथ्यार
आनी कोपेलां म्हणल्यार की आमी लोकांक सांगता की आमी स्टुडियोन आमी सगळ्यांनी कोपेलां घातलेली आहात सगळे आहात बाटली ना
मेजात बाटलीचो फोटो काढूंक जाय ना हल्लो बट बाटली सकला आहात ती मागीर भायर सोदतली बट तुम्ही मागीर प्रोग्राम काबार जातो आमचे थोडे फोटो आमी फेसबुकार घालतले तर ते फेसबुक पळया आनी थोडे लायकूय करा
लायक करा सो
ते कोपेलां कोरपी आमचो बाब सिल्वेस्टर तो काल सकाळी लागलेलो कोपेलां कोरपाक तो कोपेलां करून 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 आयज न्ही कोपेलां घेवन
क्रिकेट
मॅच पासून बाब सिल्वेस्टर देव बरें करून कोपेलां करून आमकां उमेद पासून हाडली स्टुडियोन की सांजांव फेस्त आमी हांगा स्टुडियोन बसून मनयता
म्हणून तुजे शर्टूय पळयल्यार म्हाका एकदम बरें लागता की सांजांवचे
फुलां घालून तुवें हार बरो घाला फुलांचो तर आमी हांगा ऑकलंडाक आमी कित्याक मनोवंक उपकोन ना आयज काल सांजांव म्हणटा म्हणून सगळें मॉडर्न कितें जालां तर गोंया कितें मॉडर्न कितें करता खबर
आतां कितें जालां तिंगा इतलें कमर्शियलायज जालां कित्याक एक्च्युली कोणी कितें फेस्त येयलें जाल्यार तेमकां पयशे पयशे लायक आनी नाव इज लॉट ऑफ सो मच एडवर्टायजमेंट इन दीस थिंग हितून आतां येता ताका लागून आयज काल लोक हॉटेलां बूक करून स्विमींग पुलान सेलिब्रेट करतालो आनी इट्स नॉट ओनली इन गोवा आय म्हणजे लायक देर आर लॉट ऑफ पिपल लायक अराउंड द वर्ल्ड लायक आमच्या गोंयकार तिंका बांय मेळना जाल्यार हॉटेलांनी बूक करता दिला तो आनी तुमी सांजा मानक हे करता आनी ते केन्ना मरे फेसबुकार घालता ते युट्यूबार
घालता फेसबुकार याच्या पयलो एक पोस्ट पयलो की इंग्लंडाक बसून सांजा करता ह्या वर्सा आनी ते हे स्विमींग पुलान उडक्यो मारतले म्हणून ते सारखें तुजें
पूण तांकां बरें तांकां समर
आमकां मारूंक जायना आमकां थंड
ना हांगा हांगा आमी करया एक वर्स करया कितें हिटेड पूल माउंट आल्बर्ट हिटेड पूल घेवया
स्विमींग पुलांत चलता रे दर्यांत वचूंक जाणा
पयली एक बाटली घालची पडटली
पोलान पयली खबर काढलेली की दुसऱ्या दुसऱ्या गांवांनी सांजांव जाता ती तुका कितें माहिती आहा की दुसऱ्या गांवांनी
जायत्या गांवांनी कोत्तात तेंच्या भाषेचे आमचो सिल्वेश्वर बाबा म्हणटलो की तुम्ही दोऱ्यान वसोन थिंगा दोग उजो लायताले आनी मागीर न्हाताले तेंच्या कोत्ता दिला तो पूण तेंचो रिझन डिफरंट आसत
सारखे सारखे
मे नॉट बी लायक सांजांव बिकॉज सेंट जॉन क्वाईट डिफरंट लायक तेंच्या सगळ्यांच्या हितून दिला बट आय वॉन्ट टू गो बॅक अगेन दॅट तुवें म्हणलें ते सन इन लॉचे फेस्ताचे तूं म्हणटलो गांव तुज्या सन इन लॉ डॉक्टर कितें आहा म्हणून चोडवाचें
हांवें म्हणलें आमच्या जुयान न्ही तर आमच्या जुयान दोन गांव हांवें हे आयकलें बिकॉज कितें आतां तें आमच्या गांवान फेस्त जाल्यार दुसऱ्या गांवांनी फेस्त जाल्यार आमकां थिंगां वचोंक जायना आमचें गांवांचें फेस्त सोडून दुसऱ्या गांवान कितें वेतले तर भुरग्यांपणार हांवें आयकलें आमच्या गांवान जांवयचें जाता म्हणून जाण म्हणजे त्या दिसा सगळे प्रेसिडेंट जांवय हांवें एक पाटी इंचारलें अरे हें कितें जांवयचें फेस्त बट आय डू नॉट नो इफ दॅट इज द करेक्ट रिझन ऑर समथींग बट सांगप म्हणल्यार चडश्यो फेस्तां गोंया मायाच्या म्हयन्यान जातालीं तर प्रेसिडेंट करपाक कोण ना कोण येतालोच फुडें आतां हें फेस्त व्हडलें फेस्त अशी इगोजेन सेंट जॉन द बॅप्टिस्ट इज आय थिंक बिसायड जीजस जीजस अँड मदर मेरी आय थिंक ही इज द थर्ड ओनली पर्सन टू हॅव
the birthday as a feast day. Others, all saints are the death,
death
day.
Is death,
their,
day.
Death is mm. their. So mm. Saint John the Baptist, along with Mary and Jesus, are the only is the only third one to actually have his birthday celebrated on the feast day is his birthday. So the thing is that जावे मुड़न कोता but कुशीचा गावन I'm ये सुनेचा मुड़न fest कोता so same day सुनो celebrate कोता हम चे गावन जावे celebrate कोता
so do the sun jump into the water as well
ना sun आउनो को ती उड़ के मात्र पौना पियूने या ता तो आजकल मतलब बायलो मात्र ना
आजकल तो चोड़वा आजकल स्विमिंग सौरभ यावे शिकले आन मुड़न ती मात्र
but उगड़ा सा हाँ ती sun जावे जावे पहले सौराची बाटले आटालेच बायचे ती पण असा हा म्हाका बट आम्ही हे हल्ले आणि मायनर हल्ले आमकां हिंचो सोरोप घेवन आले उघडा आसा तर कित्याक कोत्ताली बाटली उकोडटाले आनी हे लायनीन उबे रावताले होगले आनी ही बाटली पोर करीत वचप सगळ्याच्या ओकट्या तोंडान आम्ही हिंचो लायनीन घुसताले मोदेप तोंड उकटे करून दोन बुंद हाजार जिबेर तरी पडल्यार पुरो म्हणून
अरे सिल्वेश्वर बाबा तू म्हणताय सांजाव मंडे तुझ्या मायचो बर्थडे आता प्लॅन कित्याक तुमचा दोघांचो गो बैलांचो घरान सेलिब्रेट करपाचो की ना रे मायचो बर्थडे
अरे आम्ही राती केलो ना रे
अच्छा प्लॅन केलो
आम्ही एक दीस पहिलोच केलो
अच्छा वय बरे झाले काल येला तो आमचे येला तो
But you know something, all the other countries also celebrate St. John Baptist feast, but in different ways. Like, for example, apparently Denmark, France, Canada, Hungary, Italy, Ireland, they all celebrate with bonfires. They light fires and they celebrate.
Probably that's the reason why they were having a bonfire before jumping into the sea.
Maybe to warm themselves up.
Yeah, exactly. Because it's cold.
But also in European countries, there is a lot of pagan tradition. So it could be something besides.
Yeah, they put a witch, effigy of the witch.
म्हणटा
उजो हांगा उजो केल्यार फायर ब्रिगेड पयली येतली उजो बंद करपाक आनी तुका फायन लावपाक उजोचे चड घबरो बेश्टो उजो चालू करपाक पयले परमिशन घेवचें पडटलें
लेट्स हॅव अ सॉंग
तोशें कांतारां हांवें मुटलां थोड्यांक बरें दिसचें ना आयज काल जाता पयतें तुमकां सांगता बेश्टें घडून सांगोना जायतीं फेस्तां आमी कोत्तां पूण थोड्या थोडी चुकता आतून दुबावना सारकें सांगत तर तुमकां राग येतलो सोत उलोवंक फाटीं सोरो ना साजुवाचे फेस्त गोंया गांव गांवांनी फकत वर्साक एकूच फावटी जाता दिवा सांजिवा म्हणून गांवचे भुरगे गांवच्या बायांनी उडक्यो मारून नाता वर्साच्या वर्सा पोयात कितले भुरगे सांजिवा दिसा उदकान बुडोन मोडटा ते फेस्ता दिसा कितले आमचे गोराबे रोडोन दुकान बरोन आख्खे जिवीत जाता दुसरे दीस पेपर तांचे फोटो छापून येता सोरो पियन बाटल्यो घेवन नासता पय ते शूटिंग करून लोकांक दाखयता टीवीचेर सगले दाखयता तेन्ना हिंदू मुस्लिम पळोवन आमकां आसता ते म्हणटा क्रिस्तांवाची चडशी फेस्तां फोकट सोरो पियोन सोबयता आदी गांवचो लोक सगलो एकठांय जावं सांजिवाचे फेस्त रितीन कोरी आतां डोनेशन घेवन थोडे फेस्तां कोत्तात सोरो पियोन नाका जाल्ल्यो कोत्तात आज नेरी अशें करून आमी आमचें नांवी बाडटा दाखयता आमकां ना म्हूण ती जबाबदारी सांजिवा दिसा कोणूय बुडोन मोरो तर उपरांत सांजिवांक कोत्ता आमी गुन्यांवकारी अशें दिसता सोरो पियेना तर फेस्तां आमची सोबना फावो तितलो पिवचो फेस्तांचोय मान राखचो हांव पियेना काय म्हणना फेस्तां वर्साच्या वर्सा येता मुनीस मोत्ता पळय तो परत मेवना अशें म्हुटलां म्हूण कोणे राग दोचो न्हय बऱ्याक सांगलां वायटाक सांगूंक ना व्हडल्या तो बाजार आमी फेस्तां करूंक जाय हो कायदो जावन आसा इगरोज मातीचो फेस्ताच्या दिसा कितले एक्सिडेंट जावन आत पांये मोडून जीव गेला पोयात कितल्याचो फेस्तां सोगली सोबूंक आमच्या जातांत आसा दुकान घालचो न्हय तो दीस खुशेचो फामिली सोगली एकठांय रावून जेवन खावन नाचोन सोबो या दिसतो आमच्या फेस्तांचो सोगली फेस्तां बोरी रितमान सुगीन करून मान दोरुया आमच्या क्रिस्ती धर्माचो
मोगाड आयकुप्यानो तुमकां परत माय मोगाचो योकार ह्या आमच्या सुसेगाद दोनपार कार्यावळीन ही कार्यावळ तुमकां आयकूंक येता 104.6 प्लॅनेट FM ऑल द वे फ्रॉम ऑकलंड हो कार्यावळ आतां लायव्ह स्टुडियोन चालू आहा आनी आमी देव बरें करूं म्हणटा टू द गूड गायज की आमकां हो सोयग आनी तेंको ताणें दिला ही कोंकणी कार्यावळ करून करपाक ही आयची जी कार्यावळ आहा ती इट हॅज बीन स्पॉन्सर्ड टू अस बाय गोवा NZ तो देव बरोवन करून तुमकां एक आनी एक कळोनी आहा दर केल्या म्हयन्यान आमी एक हांगा एक बरें कोंकणी एवंडेल आमचे श्रीमान एक बरें कोंकणी मुवी हाडलेली केस्तांव ते कुफोसांव तें मातशें कितें प्रोब्लम जालो बट फाल्यां तो मुवी आहा ती पोतून प्ले जातली तर बाब बॅप्टिस्ट कितें सांगता आमकां ताजे वरी
मुवी आसा हॉलिवूड सिनेमांत एक राव आसता दॅट इज करेक्ट आय सेड 11 o'clock हॉलिवूड एवेंडेल एन्ड बी देर ऑल दोज हू हॅव गॉट द टिकेट्स बी देर इन एडवान्स सो दॅट वी डोंट हॅव अ लॉट ऑफ पीपल कमिंग एट द सेम टाइम एन्ड ऑल्सो सी दॅट यू purchase the ticket well in advance so that you're not disappointed.
Okay, that is good because I've heard that this time the response will be more. So, absolutely. And also, gele party konak tem picture chukla ani konakade ticket hatani yong jata. Yamka kodon sangla. Kone ticket yong na tem ache begin phone korun gya. तुम्ही दोर आयले जाल्यार गेट सेलेर टिकेट आहा मेवली ना जाल्यार भायर बसोन कितें पिक्चर मार सेकेंड शो करया आमी तें पळोवया तें फुडाक पळोवया आनी एक कळोवन म्हणल्यार 19th October ऑकलंड कोंकणी एक्टर्स आपणाचो धावो इकरावो बारावो कितलीं वर्सां जालीं बारावो तियात्र दिसता आमचो बारावो तियात्र कोंकणी शारान आय मीन ऑकलंड शारान कोंकणी भाशेन जातलो तर मोगाची बोशी येस मोगाची बोशी तर प्लीज
सेव द डेट
फॉर वन अँड ऑल्सो
talk to the actors if you all know them from previous years to block your tickets, because this year already, even before the sale of tickets, even before printing of tickets, we have already had a large response, a positive response. So that's a good sign. Please look at that. आता आमी आमी फुडे आमचे या सांजावांच्या कार्यावळीन सांगता असताना सांजाव सांजाव म्हणटा आमी मोजेचे फेस्त बट अनफॉर्च्युनेटली थोड्या गांवांनी बरी खबरो आयकूंक आमकां मेळोन आनी बाब सेल्वेश्वर तूं आमकां आतांच ब्रेका पयली की ब्रेकान तूं आमकां सांगतालो की तुमच्या गांवांत कोहली कितें तरी हे घटना जाली तर कितें सांगशी आमकां
वय व सांजाव म्हणटच सगळे जाण सोरोपी येतात आनी उडक्यो बांय तह्यो दर्यान मारतात आतां कोण पियोन सुबेज पियले जाल्यार ते केन्ना केन्ना कोण वयर सोरना हय आनी हले करून खूब जाग्यांचेर हे काज घडटात आनी खूब जाण मोत्तात ते पसत
प्लीज बी सेफ आनी चड पिया नाका नाल्यार आमचे ओकलेणा बारो भाशेन झिरो एल्कोहोल सोरो पियन बांयन थुडक्यो मारात
आनी म्हाका उगड आसा की हांव धाकटो आसतना हांव सांजांक गोंय आसलो तेन्ना आनी हांव थिंगा भायशी नासलो ते उडकी मारली तेणेन सगळ्यांनी उडकी मारली सगळे भायर सरले पूण एकलो हा तो त्या उदकाच्या पायपाक धरून सांग तो वयर सोदतालो पूण तो बांयचो ओनर आसलो तो इतलो मालकिरेत आसलो की तेणेन थिंगा शॉक लावन दवरलो सो एज यू से लायक यू नो मीन तो शॉकान तो भितर गेलो तो भायरूच सरोंक ना आयलो तो एन्ड देन आणि त्याला काढपाक जायते त्रास पडले जो पण दॅट वॉज अ वन्स आय रिमेंबर अँड त्याच्या उपरांत हा पावूच ना ॲक्च्युली सांजा करपाक गोयला पण सांजा म्हणल्यार ॲक्च्युली एक ती उमेद कोण पाऊस पडटा त्या दिसा ॲक्च्युली आम्ही वी ऑल्सो आम्ही सेंट अँटनीच्या फेस्ताक एक पाऊस पडटा म्हणला तो आय मीन तसोच ॲक्च्युली सांजाच्या फेस्ताक येला जायला पण गोयात नयला तो आमच्या गावा गावांनी मरेला तो आपापणाची कांतारां आहा न्ही केकल्याची
ते सारखे आणि दर गावात दुसऱ्या भाषेन दुसऱ्या दुसऱ्या भाषेचे स्टाईल असता सेलिब्रेट करपाक तर आमच्या गावात सदांच जावं जो प्रेसिडेंट आसलो पयलो येतालो सोऱ्याच्यो बाटल्यो काडटालो सगळ्यांक सोरो दितालो आणि सॉरी एक वस्त म्हणून म्हाका गुड आसा सगळ्यांकीन पयली कितें करतालो ते हा सोऱ्याची बाटली दिच्या पयली बाटली बांयन उडयतालो कोण काढता तो बाटली ताका ती बाटली लागप आणि पैसे दिताले सारखे बट थोडे गावांनी कांतारांय म्हणताले तर तुमच्या कोणाच्या गावांनी कांतारीन चलताला
As I said, I've not been in Sharao for to celebrate the St. John Baptist feast. Pun the first time au kelle poite just before coming to New Zealand we decided to go to Sanklim Ozrim for the feast St. John the Baptist feast and it was such a unique experience I khub kantara aikola St. John pun sabi used to sing my husband used to sing it for the kids when they were small and it was like I've got no clue what they mean and you know what they say but when I went over there for the feast it was so nice to hear all the songs being actually sung with the gumtans and all
especially akko gaav munta to ata sebi sebi gumi daile ata
to burga muntalo ki tuka muntalo
na 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 so cutely in fact because ami bochun halle kena goya festa तर सावी सु सेलिब्रेट एट होम आणि किती करतालो भुरग्यांक कोल्ड ड्रिंक दितालो अँड बाजेर बसले म्हणतोस तो असतालो आणि धाकटो असताना सांजुआ कोपा जेरू वी वाकडूक पेतालो आणि मागीर बिश्के
उडकी मारतालो हाटी
वयतालो
बाबड्याक पै किती केटां करतालो कोल्ड सॉफ्ट ड्रिंक दितालो बट म्हणटा म्हणून आमचो बाब सिल्वेस्टर खूब उमेदीन हो आसता आणि मुरगडटा तू सांग तो उगडो आसा तुका ती कांतारां अजून
वय एकदम केन्नाच ती वयची ना म्हणजे मनांतली कित्याक ते धाकटे असताना त्यांना निदोंग घालूक जाय तर ती कांतारां म्हणूंक जाय आता इतली कांतारां खंयची येतली तर म्हाका खूप सांजेवांची कांतारां उगडा सारलो जावन असा एक वयल्या कारणा सोरो पियोंक मेळना लाय लाय गो डुबूची कौटा डुबू गेला डोंगरार फुलवल्या मोंगरार बाय तुझो बाबूल रोडटा गो पैशाचो दुदूल मागता गो सांजाव कोपाव जेर विवा मावशेचो गो तिवा
अरे बाबा सिल्वेश्वर कांतार म्हणटा ते म्हणलं तू घुमट घेऊन येला मरेला तो अरे आणि आमचो सिल्वे आमचो फ्रान्सिस बाब किती रे तू गिटार घेऊन येला
कित्याक
कांतार घुमट लागले रे
घुमटाचा आवाज काय बरं
आणि किती गो फोट्यो
आणि बाय कामनान कोट्यो वाढल्या बरोबर
कांतर म्हणून आम्ही
चल सांजावचे
सांजावचे कांतर म्हणून तुका उघडा आसा तुका उघडा आसा ते आम्ही सी आलवारीसाच्या फामात कांतर त्यानं पहिले पण कांतर तिथले फामात आले सांजावचे सांगेना गेला तो आणि आज आम्ही आमचा फ्रान्सीस बाबा हारको फॉर्मानूच हा मरे पहिलोच गिटार बी घेऊन तयार आलो किती रेलो
तो पिडो पिडो तू म्हणी ना म्हणून पिडो हाडला
आमचा
घुमट हांवें हँड कॅरी करून गोंयात आणि सारखे घेऊन आयलो ना ते बाकी कोट्यो त्यो बऱ्यो हाडल्या बाय कामनान हांगा वाजोवपाक हे फॉरे आम्ही एक इन्स्ट्रुमेंट गोंया म्हणल्यार कोट्यो बसून आसताल्यो तर आम्ही आता चालू करता हे कांतार तर पळया पहिल्याच पाटी तुमकां लायव्ह आमचे प्लॅनेट एफ एम सुसेगा दोनपार काडेवरी एक बरे कोंकणी कांतार आयकोंग मेवतले
आमी हे सांजाव कांतार आमी म्हणटा दिला जे सी आलवारीसान म्हणलेले आनी एक जायते पोरणे कांतार येला तो आनी पळया तुमकां शायद बरे लागतले आयकोन येला तुम्ही कोण म्हणटा ते येला तो
सगले जाऊ वळतात चोडा पेपान बेकल्या सांजांचे फेस म्हणून मावड्या वायल्या माथ्याक कोपे लागालो उदक नाम सोल्या आयच्या दिसा व्हडले आमी नको खूय पावल्या सांजाव सांजिवम तुमता मुरे वाटाम कधी सोना आयचो दिस उरबेचो कोण कोणा सोना सोल रे पिये रे तू इलो गे रे फाल्या काने मोना ओसली फेस्ता वाल सांगीता दोन पावटी येना
अरे सोपेक्स सोरती मुरे आमका सोरती मुरे तो प्यातर ने तो बेप्टिस गिरा आमका सोरो होल
वडिलाच्या कायद्या परमणे उदक नाताव बायचे कोरे काट फेसे आमचे मावड्याचे पंधरा दीस आलचे नायनाचे बरे जाली जेवचे सोलाता सांजा ओरिया मागीर ते पोवचे सांजाव सांजवां घुंता मुरे वालाम काय सोना आयचो दीस उरबेचो कोण कोणा सोना सोल रे पिये रे तूं इलो गे रे फाल्यां काय मेवना वसली पेसा वर्सा किद्याक दोन पावटी येना
आनी कितलो पेसर पेनार बाबू पांच पेना काय
दिसा सांजवां
जावया आमी फेस्ता गायल्या म्हूण वाऱ्यान बोवाव पडला चौदा सासू पांचवशे सोरो वाडला तीन कुडवांनी सांडा केल्यान आनी डोंगर मारला शेजाच्या कोसुमारान पोळो जाडला सांजाव सांजवां तुका रे बदाम कधी सोना आयचो दीस उरबेचो कोण कोणा सोना चल रे पिये रे तूं इलो गे रे फाल्यां काय मेवना असली फेस्ता वर्सा किद्याक दोन पावटी येना सांजाव सांजवां कोणता मुरे वाटाम कधी सोना आयचो दीस उरबेचो कोण कोणा सोना चल रे पिये रे तूं इलो गे रे फाल्यां काय मेवना असली फेस्ता वर्सा किद्याक दोन पावटी येना
वेरी गुड सोदमता तुमकां हे कांतार बरें लागले आसतले म्हणून आनी जरी तो तुमकां आयकूंक जाय जाल्यार आनी तुमकां घरा आमकां तुमच्या घरान यो आपोवन म्हणूंक जाय जाल्यार आमकां टॅक्स्ट करात फ्रान्सीस बाबाक आमी येतात फकत सरेची बाटली तयार दवरात तुमी घरान
तर घरान बसून येऊन आम्ही तो लाईव्ह कांतार म्हणूंक जाता आमच्यान तर बरे आहात
आणि आमच्याकडे कोट्टी बी आहात डोनेशनासाठी
आम्ही ते कोट्टीन डोनेशन म्हणून केना चिंतूक ना आयडिया तुझी आयडिया ते म्हणटा म्हणून आता आम्ही तर कांतारा खूप आयकल्या आमच्या सांजावचे हे ते आम्ही फेस्तां बरी कोत्ता बट हे कमर्शलायझेशन म्हणल्यार आम्ही आय डू नॉट नो यू नो इफ दॅट इज द डिरेक्शन वी शूड बी टेकिंग दीस फेस्टिवल ऑर नॉट गोयन खूप लोक हा जाणे लाईक दे हॅव डन दीस फेस्टिवल्स विदाऊट मनी विदाऊट प्रेसिडेंट्स विदाऊट देर आर ग्रुप्स दॅट आर डुईंग दीज फेस्टिवल्स नाव डेज आयज ही गोंया पोणसाचे फेस्त म्हणून कोत्ता आयकोला हांवें सो there are a lot of things happening in a non commercial ways but yeah amche sanjao fest I personally believe should not be a commercial feast and something like that so
and kine the udke mata bain I mean that's the singularity of like what it is like and tamcha asliat like goyankaranje ten tela do bain udke marpaje 100 rupaye pache rostya rosan tumi bon kantaro mupache la do ek ek lacha gara osan kantaro mupache do
oi
tolne cholta tinga goy toy ta song jaila
so that tradition
commercial jale mundo title moja yena ida non commercial asta poe te without poise dina astana ye fest ye korung jay
na that is right I agree that chodi commercialized you know
I must say that you know sabicha village in ozni azuni ते नॉन कमर्शलाइज्ड आहा एकदम प्योर आहा अँड ऑल हिज ब्रदर्स लाईक फ्रॉम पुना फ्रॉम कल्याण they've all gone to goa just for the
feast day for the
feast just to celebrate
and oholi amka kani aikoni amka urba ni umed yata ki you know still luckily or gladly not commercialized yet so some aspects of it ami kine aha plan good guys tumi ata ami auckland ak sanjo fest ami korun cheke next year
why not we will do something
we should look at it
and we'll start doing the buy now so that we can have after 1 year
okay एक सुमान बॅप्टिस्ट फोडटलो एक सुमान रिचर्ड फोडटलो एक सुमान आणि
बरं एक्च्युली किती आता हुएव कम्स ऑन दॅट प्रोग्राम सोन सुशेगा तेन पर्यंत सॅटरडे तिंका लाय कामांक
पहिले काम प्रोग्राम
हंगासर उडके आणि मारू नका हंगासर सदांच पाऊस पडटा पावसानच नाची सोत्री नका सोत्री कित्याक
वी हॅव गॉट टू मेनी लेक्स टू मेनी रिव्हर्स फ्लोईंग
बट एनी वेज You know, we always want to be safe and we should think about maybe continuing a tradition even though we are so many hundred of miles away from Goa. If possible, yeah, just think about this idea.
The wave pool idea is really good.
Yes, wave pool.
Yeah, now something we could organize. But anyways, we'll keep it
because it'll be warm as well. So
we'll keep this idea on the back burner.
Yeah, I mean, anyway, we have floated the idea. I mean, kitle angol group aate la tamcha Goa la like Goa and Zeds. I mean, they can... Think of such things. You don't have just to make it a big one, actually.
Just going back to that commercialization. Once anything becomes commercialized, people lose the freedom of doing things.
Correct.
They are not themselves. They are all restricted to do and behave in a manner which everybody doesn't accept.
Rules and regulations.
Yes.
Exactly.
But when it is not commercial, everyone is free. Everybody does. Free. And it's happiness which is comes through, basically. So I feel it should not commercialize.
तर तुम्ही आयकला की आम्ही आमच्या गोंया किहे आमचे सांजा मुनेता दुसऱ्या दुसऱ्या गावांनी किहे आमचे दिवाडचे शहरां ओजी सांकडी कालांगूट किहे मुनेता इवन इन बॉम्बे अँड स्टफ लाईक दॅट आमचे मेंगलोर के बी कोत्ता
आय डोंट नो काय खबर
ना मेंगलोर
खबर ना मेंगलोर फेस्ता
जाता असतं बिकॉज it is a big fest like if it is it's Goa and Mangalore lagi
yeah.
I mean
most of the things are copied
yeah,
from Goa
yeah, so
but even as per the Catholic tradition it is a very big feast so it's like one of the biggest feasts in the Catholic calendar
it must be
so
ajun basun corona jale ata bahut hi sincere osan kottalo
hoy
talking about food I know angelne pate na te in the house they make this dish called manos
kottat magir सान्ना कोत्ता गोडाची आणि चुन्नाची बसून आणि पुडे कोत्तात आणि खूप जायती स्वीट आहात
मजा उगडासान इन द समर पोणसाची साठां करून
दवरताली
साठां आमची साठां करून दवरताली मेक द पेस्ट प्युरे ऑफ द जॅकफ्रूट एन्ड देन सन ड्रायड वतान सुकयताली आनी साठां म्हणून आमी हाताली
तर आजूनही हातात आमी
तर आता तुम्ही सगळ्यांनी हे आमचे सांजांव फेस्ताचे आयकला आमचो वो कार्यावळ काबार जायत पावला तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा तुमी जणे आयकला आनी you know we also oh, this is something last you want to add Carmen please
just yeah. like we have this kind of food what I just read about in England what they do is they cook a special soup for the occasion of St. John the Baptist and they in Yorkshire what they do is they put outside their table. House they place a table and then they put some bread and cheese and beer and koni yeta veta poetanka they can just you know pick and
okay
eat
okay free john free john
free john
so
wait.
So just help yourselves to the food and the drink and all that but anyways on a lighter note knowing that amcha sanjam festa is always revolving around food drinks and merrymaking we wish everyone a happy feast of sanjam please stay safe bore bashini fest monoy keep to the religious symbolism of the feast and continue the merry ways that we do back in our homelands so from the studio deo barekor munta
and before you go I'll in the Afghanistan and in New Zealand versus West Indies don't forget to watch it live
thank you
God now he doesn't have any excuse for doing the kapels
tor vecha poile soglyang deo boring koru munta bab silvestre tu bore bashan kantar mulle gumot vajele tumche gaavan khe cholta te amka khobro sanglyo bai kaman te kotte vajon amcha kantarak bori urba adli Bob Paul, thank you very much, Baptist, for the console. For
Thank you, Mr. Guitar.
तो जुनाचो कशी जाता जी सगलो चारू उर्बेन साजांव गोंयचो एकटाय जातालो गांवचो चारू उर्बेन साजांव गोंयचो एकटाय जातालो गांवचो साजांव साजांव सांजवांव विवा विवा सांजवांव कोपेला गालून सोगुण मोजे दिसतो साजव साजव सांजवा विवा विवा सांजवा कांतार करून पाय तुडक्यो बारता गुणार विवा सांजवा Sou boitão, sadião, sou Sanamore, amém